संदीप पाटील सर नमस्ते. अभिषेक बोलतोय पराग स्पेस न्यूज मधून. ओके, मला ऍक्च्युली माझे मुंबईचे कलीग आहेत राहुल वर्मा म्हणून, त्यांनी तुमचा नंबर दिला होता. तर ते म्हणजे की रिचमंड पार्क साठी आपण बघत आहात काय, तर त्या संदर्भात कॉल केला होता मी की कधी व्हिजिट वगैरे प्लॅन करताय किंवा म्हणजे प्रत्यक्ष व्हिजिट झाली का काय करायची आहे वगैरे गोष्टी. बरं, उद्या आणि परवा आहे पॉसिबल सर व्हिजिट करायसाठी. बरं, आपण काय बघत आहात, 2 BHK 3 BHK काय बघतो सर? 3 BHK. बरं, तुमचा हा नंबर व्हॉट्सअपवरती आहे ना सर? बरं, मी तुम्हाला आता मिन टाइम डिटेल्स पाठवून ठेवतो व्हॉट्सअपवरती, डिटेल्स गो थ्रू करा. आपण हवं तर सोमवार मंगळवारकडे एकदा प्लॅन करूयात, मग ते आपल्याला भेटता येईल साईडवरती. ऍक्च्युअली हा तुम्ही राहिला पुण्यात ना सर? वाकडमध्ये सर. बरं बरं, इथे पण आमचं ऑफिस आहे सर वाकडला, दत्तमंदिर रोडवरती ब्रॉडवे म्हणून आमचा एक प्रोजेक्ट आहे, फ्रान्सिस ब्रॉडवे. तर तिथे पण आमचं मेन ऑफिस आहे अजून, तिथे पण भेटता येतात ना वाटलं तर. हा ओके सर, ओके ओके, येस.